किंवा टिश्यूने झाका. हात वारंवार साबणाने धुवा. आपले डोळे, नाक आणि तोंडाला सारखा स्पर्श करू नका. जर कुणाला खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्यांच्यापासून कमीत कमी 1 मीटरचे अंतर राखा. गरज असल्यास जवळच्या आरोग्य केंद्रावर जा किंवा 0202-6712-7394 वर संपर्क साधा. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारद्वारे जनहितात जारी. नोवल आपण ज्या व्यक्तीस कॉल